अच्युतं केशवं राम नारायण अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका अच्युतं केशवं राम नारायण अच्युतं केशवं राम नारायण अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिका राधितम् इन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं देवकीनन्दनं नन्दजं सन्दधे अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं विष्णवे जिष्णवे शङ्खिने चक्रिणे रुक्मिणि रागिणे जानकी जानये वल्लवी वल्लभायार्चितायात्मने कंसविध्वंसिने वंशिने ते नमः अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं कृष्ण गोविंद हे राम नारायण श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे अच्युतानंत हे माधवाधोक्षज द्वारकानायक द्रौपदी रक्षक अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं राक्षस शोभितः सीतया शोभितो दण्डकारण्यभो पुण्यता कारणः लक्ष्मणेनान्वितो वानरैः सेवितः अगस्त्यसम्पूजितो राघव पातु माम् अच्युतं केशवम् रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं धेनुकारिष्टकानिष्टकृद्वेषिहा केशिहा कंसहृद् वंशिका वादकः पूतनाकोपकः सूरजाखेलनो बालगोपालकः पातु मां सर्वदा अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं दुद्योतवत् प्रस्फुरत्वाससं प्रावृढं भोदवत् प्रोल्लसद्विग्रहम्। वन्ययामालया शोभितो रस्थलं लोहिताग्रिद्वयं वारिजाक्षं भजे
अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं
कुञ्चितैः कुन्तलैः भ्राजमानाननं रत्नमौलिं लसत् कुण्डलं गण्डयोः हारकेयूरकं कङ्कणप्रोज्ज्वलं किङ्किणी श्यामलं तं भजे
अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं
अच्युतस्याष्टकं यः पठेदिष्टरं प्रेमतः प्रत्यहम् पुरुष सस्पृहं वृत्ततः सुन्दरं कर्तृविश्वंभर तस्य वशो हरिर्जायते सत्वरम्।
अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं अच्युतं केशवं।